यानंतर कबीराच्या गीतांचा आणि दोह्यांचा जो मी समवृत्त अनुवाद केलेला आहे, हा अनुवाद कबीर या नावानं 1997 साली प्रसिद्ध झाला. त्यातले मी एक काही दोहे वाचणार आहे. ज्यासन जन्म न मरण ही तो स्वामी मी दास, सर्व जगा जो निर्मितो मी मज अर्पी त्यास. सगुणाची सेवा करू मिळवू निर्गुण ज्ञान, दोघांच्याही अतीत जो तेथे अमुचे ध्यान. देही असून विदेह जो स्वामी ध्यान स्वरूप, अनंत लोकी रमतसे ज्यासन रंगन रूप. चतुर्भुजाच्या कीर्तनी भुलले सगळे संत, कबीर त्याला स्मरतसे ज्यासे हात अनंत. स्मरण सार कबीरा असे बाकीचे जंजाळ, आदि अंतही शोधिले सर्व खातसे काळ. स्वामी तुझविण जे असे सगळे कवडी मोल, तू असी ज्याचा धनी त्याचे लाखो मोल. स्वामी समनच कुणी गुरु समर्थ गहन गभीर, गुण गे दोषा टाळूनी क्षणी ये उतरून तीर. करता केवळ तूच रे माझे काही न त्यात, मी जे केले त्यातही तुझाच केवळ हात. स्वामी सारे करीतसे करी न काही दास, राईला पर्वत करी पर्वत राई त्यास. जो वाहे त्या स्थिर करी प्रवाहितो स्थिर त्यास, स्वामी निज कर उचलुनी करी जे ये मनास.